नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राज्य विधानसभा निवडणुकीतले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. येत्या 20 तारखेला 288 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 मतदारसंघांसाठी 437 उमेदवारांपैकी 398 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. जालना जिल्ह्यात 296, बीड 377, परभणी जिल्ह्यात 150 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. लातूर जिल्ह्यात 193, धाराशिव 164 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात 187 तर नांदेड जिल्ह्यात 460 उमेदवारी अर्ज पात्र ठरले. राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. महायुतीचे 36 तर महाविकास आघाडीचे 26 उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणुशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या 8 जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमी भावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून 40 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना 22 लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या 11 लाख कापूस गाठी पडून आहेत. ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे. भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50,000 कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 65व्या स्थापना दिवस समारंभात काल त्यांनी ही माहिती दिली. विकसित भारत हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी भारतीय तरुणांना यावेळी केलं. आयआयटी कानपूर सारख्या संस्था शैक्षणिक इंजिन असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंग म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या 3रा कसोटी क्रिकेट सामन्यात आज 3रा दिवशी अतिशय रंगतदार अवस्था आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं 147 धावांचं लक्ष्य असताना 7 बाद 120 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनं यात 64 धावा केल्या. न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात 263 तर न्यूझीलंडनं 235 धावा केल्या आहेत. 3 कसोटी सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडनं यापूर्वीच 2-0 अशा विजयी आघाडीनं जिंकली आहे. लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप NLST उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स IIA संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम करत आहेत. सूर्यावरील वैज्ञानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. IIA या दुर्बिणीमध्ये 2 मीटरचे प्रतिक्षेपक बसवलेले असतील. त्यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास मदत होईल. दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पूर्वीची DD मेट्रो ही वाहिनी अहोरात्र वृत्तवाहिनीमध्ये रुपांतरित करण्यात आली होती. दूरदर्शनच्या 31 प्रादेशिक वृत्तवाहिन्या असून समाज माध्यमांवरही DD न्यूज अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहे. श्रीनगरमधील खायनार भागात सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासात 3 वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी काल लष्कर ए तय्यबाचा कमांडर उस्मान याला एका चकमकीत ठार केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.